आपला चांगला अभ्यास करतो.
तिला सांग आम्ही झुंबड करतोय.
पकड जरा एक मिनिट पकड.
चांगला
झुंबड.